नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत वांटो घेतलो. 100 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक आनी भारतात 10 लाख नोकऱ्यो निर्माण करपाचे आवाहन केले. आयज भारत नॉर्डिक शिखर सभेत प्रधानमंत्री मोदी जातले वांटेकार. न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांकां सादर केलो. अस्तंत बंगाल सरकारान कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे आदले प्राचार्य संदीप घोषाचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. आयपीएल क्रिकेटात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपर किंग्साक 5 विकेटींनी हारोवन प्ले ऑफात सुवात मेळयल्या. आनी भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश आनी उत्तर प्रदेशात उष्णतायेच्या ल्हाराचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत वांटो घेतलो. युवराज हाकॉन आनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोरे हांणी लेगीत ह्या शिखर सभेत वांटो घेतिल्लो. शिखर सभेक संबोधीत करतना प्रधानमंत्री मोदी हांणी व्यापार आनी अर्थीक भागीदारी करार म्हळ्यार टेपा चालीक लागले उपरांत द्विपक्षीय व्यापार आनी गुंतवणुकीन वाड जाल्ल्याची तोखणाय केली. दोनूय वटांच्या भागधारकांनी टेपा खाल्या 100 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक मोख साध्य करपा खातीर आनी भारतात 10 लाख नोकऱ्यो निर्माण करपा खातीर यत्न करचे अशें तांणी सांगले. भारतात ब्लू इकॉनॉमी, जहाज बांदावळ, नवीकरणीय उर्जा, भलायकी तंत्रज्ञान, खनिज आनी स्टार्टअप अशा मुखेल क्षेत्रांनी चड गुंतवणूक करपाक प्रधानमंत्री मोदी हांणी नॉर्वेक उर्बा दिली. मजगती तंत्रज्ञान, नवीकरणीय उर्जा, संरक्षण, व्यापार ह्या मळार नॉर्डिक राष्ट्रांकडेन भारताची रणनीती भागीदारी घटमूट करपाचो हेत आशिल्ल्या आयज ऑस्लो हांगा जावपी 3रा भारत नॉर्डिक शिखर सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर रावपाचे आसात. न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल काल संसद भवनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांकां सादर केलो. न्यायाधीश कायदो 1968 अंतर्गत आशिल्ल्या कायदेशीर गरजांप्रमाण हो अहवाल सादर केला. हो अहवाल वेळार संसदेच्या दोनूय सभाघरांनी मांडटले. लोकसभा अध्यक्षांनी फाटल्या वर्सा 12 ऑगस्टाक हे समितीची स्थापणूक केल्ली. न्यायाधीश चौकशी समितीचे प्रिसायडिंग ऑफिसर आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अरविंद कुमार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील बी.व्ही. आचार्य हांणी हो न्यायाधीश चौकशी समितीचो अहवाल बिर्ला हांकां सादर केला. अस्तंत बंगाल सरकारान कोलकाताचे आरजी कार मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलाचे आदले प्राचार्य संदीप घोष हांचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशा उपरांत आनी सीबीआयन केल्ल्या चौकशे उपरांत ही कारवाय जाल्या. संदीप घोषाचेर वैजकी महाविद्यालयातल्यान खरेदी संबंधित गजालींनी अर्थीक अनियमितताय केल्ल्याचो आरोप आसा. ह्या प्रकरणात आनीक 3 संस्थांची लेगीत चौकशी सुरू आसा. सीबीआयन भ्रष्टाचार आनी गुन्यांवकारी कटाच्या आरोपात केस नोंद केल्या. जागतिक आव्हानां आनी अनिश्चितताय आसून लेगीत भारत वेगान प्रगती करता अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी म्हळां. नवी दिल्लींत भारत व्यापार महोत्सवाच्या वेबसायटीचें उक्तावण करतना ते उलयताले. उमेद केन्नाच उणी करूंक दिवची न्हय आनी सगळ्यांनी काम करत रावचें हाचेर तांणी भर दिलो. विकसीत भारत 2047 ध्येय साध्य करपाच्या दिकेन भारतातले उद्देग, व्यापारी समुदाय आनी लोकां मदीं इतलो उत्साह आसा की जगांतली खयचीच शक्त भारताक थांबूंक शकना अशें तांणी सांगले.
बना हुआ सामान भारत से देवी सेवाएं और अधिक तेजी से आगे बढ़े. हम संतुष्ट ना हो कि हम विश्व की सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली अर्थव्यवस्था है. कभी संतुष्ट ना हो और आगे बढ़ा छलांग लेने की सोच और क्या कर सकते हैं उसके लिए पूरे समय हमें सोचते रहना पड़ेगा, काम करते रहना पड़ेगा, नई चीजों को आगे लेके जाना पड़ेगा.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी काल छत्तीसगड भेटे वेळार बस्तर जिल्ह्यातल्या नेतानार गावात भौशीक सेवा केंद्राचे उक्तावण केले. ह्या केंद्राक आदिवासी फुडारी आणि सुटके जुजारी हुतात्मा वीर गुंडाधूर हांचे नाव दिले असा. सीआरपीएफ सुरक्षा शिबिराच्या आवारात भौशीक सेवा केंद्र स्थापन केला. मंत्री शहा हांणी म्हळे की फुडल्या 1.5 वर्षांमध्ये बस्तरातल्या सुमार 200 सुरक्षा कॅम्पापैकी 70 कॅम्पाचे अशाच सेवा केंद्रांनी रुपांतरीत करतले. केंद्रावरवी बँकिंग सुविधा, आधार सेवा, रेशन कार्ड, कौशल्य प्रशिक्षण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ मिळतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जगदलपुरात केंद्रीय विभागीय मंडळाच्या बसकेचे अध्यक्षपद सांभाळले. छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडातले मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हे बसकेक हजर रावपाचे असतात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल शेतकार, व्यापारी आणि कृषी क्षेत्रातल्या भागधारकांखातीर प्रक्रिया सोप्यो करपाच्या उद्देशान केल्ल्या जायत्या व्हड सुधारणा उपक्रमांचो आढावो घेतलो. ह्या बसकेत कृषी आणि शेतकार कल्याण मंत्रालयाचे सचिव अतीश चंद्र हांणी केंद्रीय कृषी मंत्र्यांक मंत्रालया वतीन लागू केल्ल्या वेगवेगळ्या सुधारणांविशी आणि फुडल्या काळात येवपी सुधारणा उपक्रमांविशी खोलायेन माहिती दिली. कृषी आणि शेतकार कल्याण मंत्रालयान सांगला की चालू महिन्याच्या 15 तारखेमेरेन गिमाच्या पिकांखाला आशिल्ल्या क्षेत्राची वाढ जाऊन ते 83 लाख हेक्टरा परस चढ झाला. मंत्रालयान म्हणा की फाटल्या वर्षाच्या याच काळाच्या तुळेत गिमाच्या पिकांच्या क्षेत्रात 3 लाख हेक्टरा परस चढ मोलाची वाढ झाली पळोवपाक मेळ्या. तांणी सांगला की 31 लाख हेक्टर क्षेत्राचेर भाताची पेरणी झाली जाल्यार 24 लाख हेक्टरा परस चढ क्षेत्राचेर कडधान्याची लागवड झाल्या. मंत्रालयान मुखार सांगला की 16 लाख हेक्टरा परस चढ क्षेत्र श्री अन्न आणि भरड धान्यांच्या लागवडीखाला आयला जे फाटल्या वर्षाच्या याच काळा परस सुमार 1 लाख हेक्टर चड असा. तेच वांगडा तेलबियांखाला आशिल्ले शेती क्षेत्र 11 लाख हेक्टरा परस चड नोंद झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात ह्या देशांच्या फुडाऱ्यांच्या विनवणेप्रमाण इराणाचेर लष्करी हल्लो तात्पुरतो स्थगीत केला असे सांगला. युद्धविराम करपाखातीर गंभीर वाटाघाटी सुरू असात, हाका लागून लष्करी हल्ले फुडे धुकल्ल्यात हे ट्रम्प हांणी नदरेक हाडले. अमेरिका आणि मध्य उदेंतातल्या राष्ट्रांक मान्य आशिल्ली कबलात बेगीन जावंक शकता असो विश्वास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी उक्तायलो. आयपीएल क्रिकेटात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपर किंग्साक 5 विकेटींनी हारोवन प्ले ऑफात सुवात मेळयल्या. हैदराबादाक आता 16 गुण मेळ्यात आणि पंगडान प्ले ऑफात सुवात मेळयली. गुजरात टायटन्स लेगीत निमाण्या 4 पावल्या जाल्यार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून प्ले ऑफात पात्रताय मेळयल्या. आयज ह्या सर्तीत जयपुरात सांजे 7:30 राजस्थान रॉयल्स पंगड लखनौ सुपर जायंट्सा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात उष्णतेच्या ल्हाराचं ऑरेंज अलर्ट जारी केला. हरियाणा, चंडीगड, मराठवाडा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा आणि विदर्भातही उष्णतेची ल्हार येऊची शक्यता असा. तेच वांगडा राजस्थान, विदर्भ आणि अस्तंत उत्तर प्रदेशात रातीचे तापमान वाढपाचं अदमास असा. आज दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश आणि ओडिशात उष्ण आणि दमट हवामान असपाची शक्यता असा. आयएमडीन आज अंदमान आणि निकोबार जुवे, केरळ, माहे, लक्षद्वीप, ईशान्य भारताचे काय वाठार, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल हंगा व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, माहे, कोंकण, गोय आणि मध्य महाराष्ट्रात लेगीत जगलां आणि खर वाऱ्यासयत गडगड मारपाची शक्यता असा असे आयएमडीन सांगला. ही असा एक कळवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या करारांचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सा, कोकणी भाषेचे बरे गिन्यान, इंग्लिश कोकणी आणि कोकणी इंग्लिश अणकार करपाचे कसब तशेंच प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून अशी आसा. आतां खबरो सोंपोवचे आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ऑस्लो हांगा जाल्ल्या भारत नॉर्वे वेवसाय आनी संशोधन शिखर सभेत घेतलो वांटो. न्यायमुर्ती यशवंत वर्मा हांच्या आड आशिल्ल्या आरोपांची चौकशी करपी न्यायाधीश चौकशी समितीन आपलो अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांकां सादर केलो. अस्तंत बंगाल सरकारान कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे आदले प्राचार्य संदीप घोषाचेर खटलो चलोवपाची मंजुरी दिल्या. आयपीएल क्रिकेटात सनरायझर्स हैदराबादान चेन्नय सुपर किंग्साक 5 विकेटींनी हारोवन प्लेऑफात सुवात मेळयली. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेश आनी उत्तर प्रदेशात उष्णतायेच्या ल्हारांचो ऑरेंज अलर्ट केलो जारी. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.